हनुमंतांच्या इच्छेप्रमाणे श्रीरामाने त्यांना इच्छित वर दिला. रामकथा आणि हनुमंत दोघंही चिरंजीव झाले. परंतु श्रीरामांचं लीलाचरित्र अद्याप संपलवतं कुठे? श्रीराम राज्य करू लागल्यापासून पृथ्वीवर स्वर्ग रांधू लागलाय. आनंदावाचून सुखावाचून या अवनीवरती अन्य काही उरलंच नाहीये. देवतातुल्य असलेली जानकीही अतिशय सुखामध्ये आहे. असेच एकदा श्रीराम आणि जानकी कुबेराच्या चैत्र रथ वनासारख्या त्यांच्या अत्यंत निसर्ग संपन्न अशा अशोक वनामध्ये बसलेले असताना जानकीची फिकट अंगकांती आणि आळसावलेली देहलता पाहून श्रीरामाने हसत विचारलं, जानकी तुला के हवावंच वाटतंय का? भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला. मंद स्मित करून ती विदेह राजकन्या श्रीरामांना म्हणाली,
ओठात थांबुनी सशब्द आशालाजे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. ओठात थांबुनी सशब्द आशालाजे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. मज उगा वाटते वनी विहारा जावे पाखरा सारखे मुक्त स्वरानी गावे. कानात बासुरी वंश बनातील वाजे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. वाटते धरावे कुशीत पाड सभोले मज आवडती ते विशाल निर्मल डोळे. चुंबीन त्यास मी भरबिन सारा सोळे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. वल्कले भिजावी जळात माझी सारी घागरी कटीवर करात धावी झारी. मस्तकी असावे दुजा घटाचे ओझे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. वाटते खणावे कंदमुळे काढावे ती हलक्या हाते लीलेने सोलावी. साखून बघावे अमृतान ते तारे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. सांजे सबसावे आम्रतरुचा खाली गळतील सुगंधित जदी मंजिरी भाली. करतील गर्जना दुर्नवनाचे रागे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे. घेऊन धनू ते बांधून भार माता पाठी बाटते फिरावे बनात मृग ये साठी पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे रे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामादे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामादे वाटते प्रभाती बसुनी वेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अत्फल्युषी लालिमा मुखावर यावा पावक तेजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाधे का हसताई से मला कुळीला देमा एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा का विनोदायसा प्रिया आवेळी सागे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामा डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाझे।